राधेला आठवतं प्रकाशाला जन्म देणारी ती श्रावणातली एक अंधारी रात्र. सती देवकीच्या तनूची पालखी करून मानवलोकी अवतरलेलं ते अरूपाचं रूप तिच्यासमोर उभं ठाकतं. नी तिच्या ओठातून आनंद विभोर झालेले शब्द साकार होतात.
अजन्मा जन्मासी आला जन्मा जन्मासी आला अजन्मा जन्मासी आला देव दुर्लभा सती देव की देव अनंत आले मानव लोकी प्रसव व्यथे विन उरी होता तो प्रसव व्यथे विन उरी होता तो उदरी अवतरला अजन्मा जन्मासी जी.